तर बिडवे जिजा वचवच केल्यानं पैसा कधीच भेटत नाही. अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी, हे तो प्रारब्ध आधी. एक माणूस म्हणला महाराज मला सुंदर घर बांधलं, म्हणलं एकदा सांगितलंच ना तू? नाही म्हणला महाराज, 80 लाख रुपये घराला लागले. म्हणलं तू कोणाला सांगायला? आओ घर घुशी करायला येतात. अरे मुशकाशी काय नो हे घे. मुशक म्हणजे उंदीर, उंदराला घर नाहीत असं कोण म्हणते? तुमच्यात भिताड टोकरून ते घर करते. म्हणलंय असं म्हणू नका, मोले घर मोठ आहे, तुझ्या अंगाव पडन, तुझ्याच अंगाव पडन एकादशी ध्यान तुम्ही विठाला विठाला. काय होत, जी माणसं लांब फिरत नाहीत का ते तितक्यालाच ते एक जणाचे बैल नदीला पाणी प्यायला गेले बिडवे महाराज. आणि चिखल असल्यामुळे बैलाचे पाय रुतले, बैलाचा पाय बाहेर निघल्यावर त्याच्यात पाणी गेलं आणि त्याच्यात बेंडकी येली. बेंडकी येली म्हणजे 2-3 पिलं दिले. तर पिलू आईला म्हणलं, आई विश्व केवढे? हे विश्वच म्हणले. हा याच्यापेक्षा विश्व मोठत नाही. हा औदुंबराची या फळा कीटक जन्मती निढळा आणि यास्तव निराळा विश्वची नाही. नैवम गांजा कसम लिखित. मेमरी कार्ड लय ताईटे महाराज, म्हणून मोबाईल मी साध्या कार्डाचा वापरितो. या ट्रॅक्टरवाल्याचे गाणे ऐकून मला 450 पाठ झालेत. शिव्या पाठेत 500 शिव्या साधा ऐकले की पाठ होते. मी एका चपक्यात कलेक्टर झालो असतो, एका चपक्यात. इतकं मेमरी कार्ड फास्ट आहे. आता कुठं कलेक्टर पेक्षा कमी आहे. त्याला तरी ढवळ्या कपड्यावाल्याची भीती आहे. करीत सही आपला बॉस पंढरपुरात आहे, कोण हराम खोर म्हणू शकतो आपल्याला काही? विठाला विठाला. परमार्थात फक्त नैतिकता सांभाळायची. हा माणूस देव मोठं करीत असतो. काय सांगू लागलो, महाराज आले नैनितालच्या अरण्यात, तिथपर्यंत आलतो ना. हा तो महाराष्ट्रातल्या देवतेची तो इंग्रज अधिकारी निंदा करत होता. तो भारतातल्या कोण्याच देवते पुढे वाकला नाही. 14 पानाचा इतिहास आहे त्याचा. बघा तरुणांनी शिकलेले ना, पहा चांगलं बघा जा आपल्या देशातलं. 14 पानाचा इतिहास आहे, नाहीच वाकला. जर या भारत देश जर इंग्रजाच्या अजून 9 वर्ष ताब्यात राहिला असता तर 500 नंतर एक नंबरचं संकट जिजा कोणतं राहिलं असतं ते इंग्रजाच राहिलं असतं. मंदिर उद्ध्वस्त केले असते त्या भडवेनं. पण तो इंग्रज अधिकारी भारतात जर कोणाच्या पाया पडला असेल तर स्वामी रामांच्या. शंकराचार्य स्वामी राम होते. शंकराचार्य स्वामी राम दर्शन घेतलं. स्वामी राम निघाले जिथं आचार्य शास्त्री आणि पंडित फारे त्या गावात पोचले. महाराजांचा सन्मान झाला, चांगल्याचा सन्मान होत असतो. तुम्ही एक लक्षात ठेवा, नारद निष्ठेनं भजन करत होते, कंस पण पूजा करीत होता. कंस सुद्धा नारदाची पूजा करीत होता. चांगल्या वारकऱ्याला कुठेही जा त्याला मरणच नाही, आचरणात गोड असावा. आणि मग शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकला एका, आचार्य असेल पंडित असेल, चलो बोले घुम के आएंगे. तर कुठं निघाले माहिती आहे का? डोंगरावर. तो त्या गावापासून 14 किलोमीटर उंच डोंगर होता आणि तिथे एक महात्मा राहत होता. त्या महात्म्याचं लोकांनी दिलेलं नाव होतं. त्या महात्म्याला म्हणायचे क्रोधी बाबा. क्रोधी बाबा. आपल्याकडे एक महात्मा होऊन गेले इकडं मंठ्याच्या पलीकडं. ते माणसांना जवळ येऊ देत नव्हते. विरक्त साधू होते हो. त्यांना काय असा आणि काय होतं माहिती आहे का? आपण भरकी माणसं आहेत ना. भरक्या माणसांनी निर्मळ कपड्याला हात लावायचेच नाही. शहाण्याबाईनं जर रई लावली असेल तर हात कशानं भरत येत लोण्यानं. ती जर शहाणीच असेल तर गरम पाण्यानं हात धुवा, लोणी निघून जाते. आणि जरा जोरा राहिलं तर चौकटीला हात पुसावा, पण त्या चौकटी लाकडाच्या असावा. तीन मालकाच्या उपरण्याला पुसल्यावर ते उपरणं खराब झालं का नाही? भरक्यानं चांगल्याच्या जवळ नाही झालं पाहिजे. चांगली माणसं महत्व हरवी, चातुरी लपवी, पिशेपनमिरी आवडून पूजता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, हे खऱ्या साधूचं लक्षण आहे. आपल्याकडे होती इकडं, मला नाव आठवण, राम रामगिरी बाबा येऊ देत नव्हते. त्यांनी हल्ल्याला दगड कोणालाच लागला नाही, पण ते माणसांना जवळ येऊ देत नव्हती. विरक्त साधू होते, महात्मा होते, महिमेत जीवन जगणारी लोक होती ती. म्हणून ते जवळ येऊ देत नाहीत, म्हणून त्यांना नाव ठेवलं क्रोधी बाबा, रागीट बाबा. पण हा शास्त्रीला ज्या वेळेला स्वामी राम घेऊन जात होते त्या शास्त्रीचं नाव पण मला पाठे. पण असू द्या ना, सगळं सांगायला गुत थोडं घेतलंय. मग त्या शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकला आणि त्या शास्त्रीने विचारलं, स्वामीजी कुठं जायचे? म्हणे तिले मूर्ख महाराज. मूर्ख म्हणजे ते आंघोळ करीत नाही. हा माणसाला नाव ठेवायला, हा लाईट जर बंद होत नसेल, कोणते बटन दाबल्या तर माणसं काय करतात माहिती का? त्याला दगड हाणतात. त्याला दगड हाणतात. त्याच्या मनातच असतं हो लाईट चालू नाही ठेवायचा. असा काही एक वर्ग आहे. आणि परमेश्वरानं काही वर्गाच्या डोक्यामध्ये प्रत्येक प्राण्याचे गुण टाकले. गुण ज्या माणसाला कुत्र्याचं गुण टाकलंय का, तुम्ही कुत्र सोन्याच्या पालखीत बसवा, ते भुकलेश्वर राहतच नाही. बोलतोय असं डोक्यातलं काढून टाका. मी एकही पुराणाशिवाय बोलणार नाही, पुराव्याशिवाय. स्वान शिबिके बैसविले, त्याचे भुंकणे नाही उगले. सोन्याच्या पालखीत जरी बसले दादा तरी ते भुकतच. आणि जवळ गेलं तर जिबीनं थुत्तर चाटीत आहे. कुत्रा कुत्र आहे ना. असा काही माणसात सुद्धा गुण टाकला. काही माणसाकडे कोटीनं पैसे असू द्या, पण दात घाशी दुसऱ्याच्या दारात जाणारच. मग त्याला पामानावच लागते चहा प्या. तोंड नाही धुतलं, इथंच धुई, चुलीत धुई. हे बँकेत कोटीन धोत्राला गाठी असं समजायचं. हे मागच्या जन्मातले बैल येत. कुंटाला न कमवायला बाहेरच्या आप्याला सोमळ्या कुठला. उष्ट खाचा ज्याला ना दे त्याला कुत्र म्हणायचं. चोरून खाचा ना दे त्याला लांडग म्हणायचं. हो फार फार असे गुण सांगितले त्याच्यात. जाऊ दे आपण पुढे सरकू. खाली उरी त्या महाराजाची चेष्टा करू लागले. पण ते स्वामी राम होते. मी नेहमी म्हणत असतो मोठ्यांची चेष्टा कधी करायची नाही. मोठे मोठे असतात. मला सांगा, ज्याला ग्रामपंचायतचा सदस्य होता येत नाही त्यानं मुख्यमंत्र्याला काय खालीवरी बोलायचं? त्यानं दिल्लीतल्या लोकांना खालीवरी काय करायचं? त्याला कोण्या विमानात बसावं याचा मेळ लागण इतके विमानं त्याच जवळ. आणि आपल्याला सायकलची चेन बशीत आहे ना. कुत्रे किती हत्तीला भुकल्याच्या नंतर हत्ती भेत असतो. उलटे कुत्रे बोचरे होत असते हत्तीला डसल्यावर. हत्ती पाठी होवणी हिमपोटी, कारण हत्तीची त्वचा जितकी कठीण असते तनपुरे बाबा. कुत्र्यानं जर चावा घेतला तर दात हत्तीच्या त्वचेत अडकतेत आणि हे बोचर घरी बोंबलत जातं. काहीच खाता येत नाही त्याला. मोठी मोठी असतात. मोठ्यांना कधी आपण लहान म्हणायचं नाही. सांप्रदायात रात्री एक महात्मा होते कीर्तनात, फार उत्कृष्ट त्यांनी एक दोन प्रमाणे म्हणले. आता काय होतं, तारुण्यातले काही काही मुलं असतात त्यांना असं वाटते आम्हाला म्हणा. अरे पण तो मुद्देसूद माणूस आहे, मुद्देसूद माणूस आहे, मोठ्याला मानावं लागते. तुम्हाला एक सांगू का, संप्रदायातल्या जुन्या लोकांमुळे आपण परमार्थात. मोतीराम महाराज असतील, रंगनाथ गुरुजी असतील, मारुतराव महाराज असतील, नथुराम बाबा असतील, ठाकूर घराणा असेल, पैठणकर असतील, हे लोक बापू परमार्थात आधी आले ना. मंगीरगावच्या बाळ्याला कीर्तन करता आले. जर ही ह्या लोकांनी परमार्थात अवतार जन्म नसता घेतला जिजा, तर आपल्यात आणि ऊसातल्या डुकरात काही फरक नसता राहिला. संत जन्माला आली ज्ञानोबा आहे तुकोबराच्या नंतर, म्हणून आपण मोठे आहेत. यांचे उपकार आहेत आपल्यावर. पण मोठ्यांची चेष्टा कधीच करायची नाही. मी नेहमी सांगत असतो, सुनेनं सासऱ्याला जीवच लावायचा. त्याच्यासारखं भजन दुसरं कुठलंच नाही. त्याच्यापेक्षा दुसरं भजनच कुठलं नाही, कुठलंच नाही. ती घरातल्या ज्येष्ठ लोकांची संपत्ती हिसकून घेत असेल आणि सासू सासऱ्याला जीव लावत नसेल तर असं समजायचं ह्या घरात चुड्यानी आली. काय अर्थ नाही त्याला. एखादा मुलगा बिनचपलाचा पंढरपूरला जात असेल आणि मायबापाला नीट बोलत नसेल तर ती भडवी आवला दे. हा ते काय अर्थ नाही त्याला. मायबापाची सेवा सर्वात मोठी सेवा आहे. त्याच्यापेक्षा दुसरी सेवाच उत्तम कुठली नाही. मी बऱ्यापैकी कीर्तनात सांगत असतो, या भारत देशात अशी एक सून जन्माला आली. सासऱ्याला धोत्रात संडास झाली. मुलानं बापाला दगडाव नेलं. आताच्या सारख्या बाथरूम नव्हत्या. आताच्या सारख्या बाथरूम असत्या तर बाथरूमचं दार लावलं असतं, पोरानं बापाच्या अंगावरले कपडे काढले असते, स्वतः शावर सुरू केलं असतं, सगळं बापाला धुतलं असतं, पुन्हा कपडे घालून बाहेर आणलं असतं. पण परिस्थिती नाजूक होती. बोरीच्या झाडाखाली दगड होता, घर दहाला झोपड्याचं होतं. बोरीच्या दगडाखाली त्या झाडाखाली दगडावर बापाला टेकलं, या हातानं धरलं आणि एका हातानं पाणी टाकायचं. पण धोतर कोण सोडायचं आणि कंबर कोण धुवायची? त्या माणसाची बायको वारलेली, त्या माणसाची आई वारलेली. आणि मुलगी बुलढाणा जिल्ह्यात होती, मेहुणा राजा नावाचं गाव. तिचं नाव होतं निर्मळा. ही तिथं राहत होती. काही नाही, फार देवदेव करतो त्याच्यापेक्षा आपण घरात किती चांगलं वागतो हा महत्वाचा विषय. मला वाटते आई वडिलावर ज्यांनी उतारवायात त्याचं संगोपन चांगलं केलं का, तो एक नंबरचा भजने, तो एक नंबरचा कीर्तनकार, आणि तो एक नंबरचा पकवाद्या. मायबापाची सेवा करायची. जो पकवाद्या, जो भजन्या, जो कीर्तनकार मायबापाचं दर्शन घेत नसल, अशा हराम खोराला जर तुम्ही पैसे देत असाल तर तुमचं पाप उतू आलं. विठाला विठाला. एक जण म्हणला महाराज लोकायला राग आले तुमचे कीर्तन घेणारे. म्हणलं नको घेऊ दे, मग हाऊत भरलाय काय करत नाही. लोकायला कोण खांद्यावर घ्यायचं घेईन, काय करायचं आपल्याला त्याला. आणि लोक आपलं चांगलं करीत असतील का काय. मी एखादं चुकीचं काम केलं, तुम्ही अख्ख्या लोकांना बँड लावून जरी सांगितलं बाळू महाराज चांगला आहे, तर लोक तुम्हाला शिव्या देतील. आणि मी चांगलं वागत असताना तुम्ही किती लोक बँड लावून शिव्या द्या, तरी मला जग डोक्यावर घेऊन नसणारे. मला जगाचं किती चांगलं व्हायचंय ते मी ठरवायचं असतंय, जग नाही. मला जर अण्णानं 2 कोटी दिले का आम्ही येऊ देऊ नका, मी हेरी म्हणायला लागलो. मला जर तुम्ही 2 कोटी रुपये दिले आणि जाता जाताच हादगावर जर मला अटॅक आला, जर मी मेलो, तर माझं पोरग माझ्या सरणात 2 कोटी टाकणार आहे का. मस्त माझ्या मारीन ते. मग हे पचू द्यायचे का न पचू द्यायचे, कोणाच्या हातात आहे पंढरपुरातल्याच्या. मग आमच्या लोकांना त्यालाच मोठं म्हणायचं, कोणाच्या अंडरबेली व्हायच्या नाही. विठाला विठाला विठाला. राहिला प्रश्न, हा तुम्हाला मानित नाही, नका मानू. झाडाचा नियम आहे, एखाद्या ऋतूत झाडाची पानं गळत असतात, पण पानं गळल्याच्या नंतर झाडानं म्हणायचंच नाही मी उघडा झालो. अरे कालांतरानं तुला पुन्हा येत असतात. पहिले पानं गळत असते, दुसरे येत असते. इतकं ठाम संप्रदायातल्या लोकांनी राहिलं पाहिजे. विठाला विठाला. पुरावा आहे, मानिल तो देईल काही, न मानिल तो नेईल काही. त्या इंद्रजांना आपल्या साधूला मानलं नाही, काय कमी झालं काय. त्याच्या ताकद होती आपला संप्रदाय बंद करण्याची, नाही. मालकाची कृपा आहे संप्रदायावर. अनादिकालापासून चालत आलेला संप्रदाय. 4-2 भडव्यांनी संप्रदायाला नाव ठेवलं म्हणजे संप्रदाय खाली जात असतो का. उलट पंढरपुरातल्या मालकानं त्याला हकलून लावलं. ते काय राहू शकत होते आपल्यावर. त्याच्या जासातून आपण वाचलेले बरं का. मराठवाड्यावर इंग्रजाचा पगडा नव्हता, इतकं लक्षात ठेवा मात्र. विठाला विठाला विठाला. हा महाराजाची निंदा करू लागला. कोण? शास्त्री आचार्य पंडित. स्वामी रामानी सांगितलं असू दे जाऊ दे. नाही बोले, ओ फत्रे मारते. अरे मी पुढे, मला मारतील आधी, तू पाठीमागे चाल. गेले तिथं. गेल्याबरोबर तो महात्मा पूर्वेकडे तोंड करून एका दगडावर बसलेला होता. इतराचा पाड कोण याच्यावर सांगतोय. मग ही लोक जातात त्यावरती आपली काय कथा. तेवढा महात्मा जातो त्यावरती दादा गेले याबद्दल आपल्याला मान्यता करावं लागेल. मग पूर्वेकडे तोंड करून बसलेल्या महात्म्याने सहज डोळे उघडून पाहिलं तर स्वामी राम दिसले. स्वामी राम दिसल्याच्या नंतर त्या महात्म्याने मान वाकवली. मान वाकवली याचा अर्थ असा होता त्यांनी स्वामी रामांना नमस्कार केला. असं पाहिल्याबरोबर स्वामी रामांनी मातुड्यात लोटांगण घातलं आणि दगडावून क्रोधी बाबा खाली आले. खाली आल्याच्या नंतर आई राम, आई राम, आई आई बैठी बोले बैठी. साधू साधू असतात. तुमच्या गावाला एक साधू लाभले होते, धनुर्धरी बाबा. मी काही पाहिले नाही पण तुम्ही सांगतात म्हणून मला माहिती. निष्कलंक साधू. हो महाराज, या लोकांच्या इस्तू हातात धराव, पण या लोकांच्या जवळ जाऊ नये. इतकं वागणं आलो, कारण यांचं वागणं तत्वगूढ होतं ना, त्याच्याकरता वागणं कडक होतं. त्यांच्याकडं त्यांच्या शब्दात ताकद होती. काही काही माणसं चोर पंचर असतील. दुकानात नेल्यावर पंक्चर गवसणं, घरी गाडी लावल्यावर हवा राहीन. असे चोर पंक्चर महाराजांच्या वाक्याला कोणी मानित नसते. हे बोंबलं ते म्हणले काय त्याच्यात. असं चोर पंक्चर नाही झालं पाहिजे, कडक वागलं पाहिजे कडक. विठाला विठाला. रंगनाथ गुरुजीच्या कीर्तनात एक मोठ्या घरची बाई कीर्तनाला आली. मोठ्या घरची बाई होती, एका व्यापाऱ्याची बायको होती. आणि ती सगळ्यात उशिरा आली आणि तिला पुढं बसायचं होतं सगळ्या बायकांच्या पुढं. तर रंगनाथ गुरुजींचं वाक्य होतं, अरे ती मसडी आली तिला रस्ता द्या. कानकोणे लोक नव्हते ना, लाचार लोक नव्हते ना. आज मराठवाड्याचा ज्ञानसूर्य म्हणून पदवी द्या महात्म्याला. रंगनाथ गुरुजी कोणाला म्हणतात? राज राजेश्वर शास्त्री, ज्या घराण्यामधून वेद वाहत होता. वेद वेद वाहत होता, वेद चारी वेद ज्या घराण्यातून असे वाहत होते गंगेच्या पाण्यासारखे. राज राजेश्वर शास्त्री रंगनाथ गुरुजींच्या पायावर बुटासकट लोटांगण घालीत होते. बुटासकट वागत लोक चांगले होते म्हणून आज नाव निघते विठाला विठाला. खाली उतरले राम
जी,
कुछ प्रसाद ग्रहण करके जाइए म्हणजे जेवून जा. तर स्वामी रामांनी विचार केला, चूल नाही, साहित्य नाही, काय नाही, बसायला एक चवाळ होतं पोतड्याचं आणि कुठं कशा स्वयंपाक करतील आणि तीन गार्गे होते. जी बोले, स्वामी रामांच्या लक्षात आलं एवढ्या मोठ्या साधूच्या हातचा प्रसाद का नाही खायचा, इतराचा पाड कोण सांगतोय, इतराचा पाड कोण. तर स्वामी राम त्या क्रोधी बाबांच्या आश्रमावर भर दुपारी 1 वाजता सावली होती, चौकड ऊन होतं आणि तितक्याच जागेवर सावली होती. असे भारतातली संत आहेत माहिती असावा. आग्र्याला एक संत स्त्री होऊन गेली नाना आग्र्याला, तर तिच्या डोक्यावर ऊनच पडत नव्हतं दुपारी, ती भरपटांगणात साधना करायची. तर तिनं सिद्ध केलेला चिमटा स्वामी रामांच्या हातात दिल्यावर 27 दिवस आग्र्यात पाऊस नव्हता भाऊ, 27 दिवस. तर तो चिमटा वाजिल्याच्यानंतर पाऊस पडतोय, त्यावेळेला ती बाई स्वामी रामांचं दर्शन घेते, ती कोणाच्या पायात पडत नव्हती. मग स्वामी रामांनी विचारलं, बिबीजी आप तर दर्शन कर रे. जी बोले, मैंने सिद्ध करे वाला चिमटा, जाऊ दे चुकन आपली हिंदी त्याच्यामुळे मराठीत बोलतो. कशा लोक, तिनं सांगितलं मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्यापैकी महाराजांनी वाजिलाय, आभाळ आलेलं गेलं. त्या महाराजांनी चिमटा वाजिलं, आभाळ आलेलं गेलं, पण भर उन्हात पाऊस पाडा इतकी ज्याच्या हातात ताकद आहे. माझा चिमटा तर सिद्ध होताच, पण ज्याच्या हातात इतकी ताकद आहे. इशिले मय झुक गई बोले आणि मग पायावर डोकं ठेवलं. आपल्या वारकरी संप्रदायात एक फकीर जन्माला आला, त्या फकीराचं नाव होतं अनगडशा नावाचा फकीर. तुकोबारायच्या कीर्तन परंपरेतला फोटो पहा, छत्रपती शिवाजी महाराजाच्या बाजूला हिरव्या रंगाचे कपडे घातलेला, मोराच्या पंखाची पिंडी आहे, भिक्षा मागायचं कटुर आहे आणि एक लोखंडी चिमटा जवळ आहे, डोक्याला हिरवा कपडा बांधलेला आहे. तो अनगडशा नावाचा फकीर आहे, छत्रपती शिवाजी महाराज त्याला जवळ घेऊन बसत होते. काय फकीर असेल तो, तो फकीर कधीच कोणाच्या पाया पडला नाही. त्यानं सुरुवात केली तुकोबारायच्या पाया पडायला, कारण त्याचं कटुरं या महाराष्ट्रात कोणी भरून दिलं नाही. तुकोबारायच्या कन्येनं भरलेला हात पिठाचा झटकिल्याबरोबर फकीराचं कटुरं उतू गेलंय. फकीराच्या कटोऱ्यामध्ये 125 क्विंटल गहू टाकले होते. माझ्या गोळ्या संपल्या नाही, मी गांजा ओढीत नाही, मी पागल नाही, माझ्या डोक्यावर परिणाम नाही, मी पुराण वाचून सांगतोय. 125 क्विंटल गहू ज्या कटोऱ्यात टाकल्याच्या नंतर बंडू महाराज भरत नाही आणि तुकोबारायच्या कन्येनं हात झटकिल्यावर कटोरं भरतय, त्यावेळेला त्या फकीराने मोराची पेंडी काढली आणि तुकोबारायच्या कन्येचे पाय झटकिले, तुकारामजी तुकारामजी. तर त्या कन्येच्या डोळ्यातून पाणी आलं, फकीरजी तुकाराम तो मेरे पिताजी आहे. तर त्यावेळेला फकीराच्या लक्षात आलं एका वारकऱ्याची मुलगी जर इतकी अधिकारी तर ते तुकोबाराय किती अधिकारी. त्यावेळेला तुकोबारायच्या घराला प्रदक्षिणा काढली, चिमटा वाजिला, लाईला हे आणि तिथून पुढे अनगडशा फकीर तुकोबारायची घोंगडी जमा करीत होता महाराज. हो, या संप्रदायात जातीचा समन नाही. कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेना नावी जान विष्णुदास वैष्णव सांभार धन्याची माता किंवा याथा याती धर्म नाही विष्णुदास. इथं चांगलं वागणाऱ्या किंमत जातीचं नाही. उत्तम कुळी जन्म क्रिया मंगल पुढविले कुळ उभयता. चांगलं वागणाऱ्या किंमत आपल्या संप्रदायात जिजा संध्याकाळची भाकरी जरी नसेल आणि निष्ठेनं वागत असेल तर त्याला या भारत देशातली स्त्री मधुकरी मागितल्या भाकरी देती. इतका संप्रदाय गोड आहे, इतका संप्रदाय, पण त्याचं वागणं गोड असावा. चलो बोले. क्रोधी बाबाला माहित होता हा शास्त्री पंडित आपली चेष्टा करीत होता. हे लोक त्रिकाल ज्ञानी असतात, वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक व्हाल, त्यांच्या वाणीत ताकद असती, ते अधिकारी लोक असतात. आणि सांगितलंय पंडित आई बोले.
जी
जल्ला बोले, पाणी आणते मडकं दिलं आणि त्यानं पाणी आणलं तीर्थावरचं. इधर आ बोले, आप प्रसाद के वास्ते कुछ तो सामग्री होना, तर याला वाटलं आता पैसे देतील आणि खाली 14 किलोमीटरवरून मला तांदूळ आणायला लावतील. पण त्या महाराजानं मांडी खालचा सुरा काढा, अभियाभी एक प्रेत बहके आहे बोले. आता एक मड वाहत आलंय आणि त्या मड्याच्या उजव्या मांडीचं मांस कापून आण. हे पंडित म्हणला, पका मच्छर मारला नाही हो म्या, आणि मला मड्याचं मांस कापून आणायला सांगायले महाराज. बरं नाही आणवतं त्या पंडिताला माहीत होतं ह्या सूर्यानं आपल्याला आणतंय. ते काय आमच्यासारखं थोडंच महाराज होतं पाकिटाव झाला. ते महाराज महाराज होते. झा बोले लाव, सळ 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 कापत होता ते पंडित. पंडित कोणाला म्हणतेत? आचार्य कोणाला म्हणतेत? शास्त्री कोणाला म्हणते? ज्याचा हरिपाठ होतो त्याला. सत्ता रूढेश वेदानाम शास्त्रो पुराणस्य महती जायम अनुत्तरी तो भय शास्त्रा यत महतीशी जायते. शास्त्र पुराण आणि वेद याच्यातला विचारलेला प्रश्न एकही अनुत्तरीत जाऊ द्यायचा नाही. ह्या लोकांना ह्या पदव्या असतात, ह्या लोकांना ह्या पदव्या असतात, ह्या पदव्या असतात. ते खरोखर गौरावयासाठी आणि स्वामी सेवेची कसोटी. पतिव्रता कोण्या बाईला म्हणत असतील? माणसं दिसल्या पदर घेती म्हणून तिला का? नाटकातल्या बायका पदर घेत नाहीत का? मी काही नाटकं पाहिली नाही, इकडे आलोच नसतो ना नाटकं पाहिली असती तर. पदर घेत नाहीत का त्या? घेतात. त्या बाईची मालकावर किती श्रद्धा आहे याच्यावर तिचं पातिवृत्ती पण सांभाळायचं. संक्रांतीच्या दिवशी एका बाईच्या सगळेजण पाया पडायला जात होते. तर मी भागवत आलो होतो तिथं. मी विचारलं, कसं काय निघाल्या तुम्ही? काय नाही म्हणे, आस्तीच्या पाया पडावं, नवऱ्याला आयुष्य वाढते. म्हणलं आपण पाया पडाव, आपली बायको वेळेला धोत्र धुती, 75% बाहेर खातो, 25% घरी खातो, पण टायमाला चांगलं जेवायला देती. आपण या बाईच्या पाया पडावं, आपल्या पोराच्या माईला आयुष्य वाढेल. म्हणून अण्णा मी तिच्या पाया पडायला गेलो. ती म्हणली, कोण आहेस रे? ते मी म्हणलो, बाळू महाराज. तुझ भागवत सांग तू का रे, माय काय राग हो आणि चुटू चुटू बोलो तू रे. इतकं म्हणला मला, माय काय बोलो तू रे, भागवत सोडित नाहीस काय नाहीस? मी म्हणलो, हो आजी तुमची कृपा झाली, मला पाठ आहे भागवत. बर बर बर, हो चांगलं सांग तू बापा, नाही तर मागच्या महिन्यात भागवत ऐकिलं. सुख सांगतात राजा परीक्षिती, काय सुधामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का, काय त्या सुधामदेवाची परिस्थिती नाजूक होती बरं का, आणि काय सुधामदेवाची गरिबी होती बरं का. लगेच लाईन आली, फॅन सुरू झाला, वहीचं पान पलटलं, आजा मेळ नावाचे ब्राह्मण होते बरं का. अरे वाचून सांगत आहे, माणसं मरतील रे सुबळ्या, असं भागवत सांगत नसते रे दळ्या. विठाला विठाला. त्या बाईच्या बाकीच्या म्हणल्या, महाराज पडा पाया, आता पुस्तूर कोण्या माणसायला पडू दिलं नाही. तर त्या बायला माहीतच नव्हते गिरगावचं किती रगिले म्हणून, किती रगिले म्हणून. महाराज पडा, म्हणलं मी विचारलं, हे पड बापा पड, मी आता लोक कोणी माणसाला पाया पडू दिलं नाही. म्हणलं, बाई तुमच्या पाया पडल्या मालकाला आयुष्य वाढते, तुझ्या बायकूला आयुष्य वाढेल, पड पाय. ते म्हणलं, बाई तुमचं लग्न झालंय का? हो. मग तुमचे मालक? 35 वर्ष झाले मी त्याला बोलत नाही. त्या बायाला म्हणलं, गोळ्या संपल्यात का तुमच्या पाप्या होत? लग्न करून जर 35 वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही तर हिच्या पाया पडल्यावर तुमच्या मालकाला आयुष्य वाढायचं नाही, लवकर मरतील तुमचे नवरे. अशा नालायक बाईच्या पाया पडत असतात का? गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी. विठाला विठाला विठाला. कोणाच्या नाही, कुठं नाही पाया पडायचा. हा संप्रदाय कोणाला मानणारा संप्रदाय नाही, पुरुषार्थ संप्रदाय किती मोठा आहे सांगू. एखाद्या संप्रदायाचं तनपुरी बाबा भितड सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचा नाना देव सोन्याचा असेल अण्णा, पण ह्या संप्रदायातलं झाड सोन्याचं आहे. जयाचे द्वारी स्वर्णाचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ, इतका उंच संप्रदाय. मला एक वाटतंय, ज्याची इथं वाघिणी आली त्यानं वाघिणीचं दूध काढायचं आणि त्याच्यात चपातीन भाकर चुरून खाची का नाही. वाघिणी आली, वाघिणी तशी घरी वाघिन दूध देत नसती, पण कीर्तनात सांगायलो. वाघिन शिविणी आली तर मग शिविणीच्या आणि वाघिणीच्या दुधात बंडूबा चपाती चुरायला पाहिजे का नाही. तरी पण शेळी पाळलीच. म्हणलं, वाघिणीचं दूध खातून शेळी काऊन पाळली? काय नाही म्हणलं, बाब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात दूध टाकायचं. म्हणलं, बोकड्याच घालू तुझ्या बाब्याच्या कानात. किती मूर्ख माणसं आहे तो. हा, आपण अमृत पेणारी माणसं कशाला भंगार डोक्यावर घ्यायचं. विठाला विठाला. किती संप्रदाय मोठा आहे. ज्या ज्ञानोबराय तुकोबरायवर, काशीतल्या मालकावर, पंढरपुरातल्या मालकावर, या संस्कृतीवर ज्या साधूचं लक्ष आहे, त्या साधूनं 20 प्राशन केलं तरी ते साधू वाचतोय. बालानंद स्वामीची कृपा. काय काय योगी आहेत ते. अशा योग्याच्या प्रांतातली माणसं आहेत आपण. आपण काय चुकीच्या कोण्याही महाराजांच्या पायावर डोकं ठेवायचं असो.
लाव बोला लाव
गेलं तर आपल्याकडे प्रेत सोडण्याची पद्धत आहे बरं. भारतातले तीन प्रकारचे अंत्यविधी आहेत याच्यात कीर्तनात सांगता येते. एक तर मातीत टाकतात, एक दुसरी गोष्ट पेटवतात, दोन आणि उत्तर भारतात पद्धत आहे तुडुंब भरलेल्या नद्यांना प्रेतात सोडतात, नदीत सोडतात, त्याला सदावृत्त नावाचा विधी म्हणतात असं पुराण सांगते. चौथ्या प्रकारचा अंत्यविधी आपल्या भारतात नाही, तीनच आहेत. चला मग ते प्रेत वाहत आलं, तरुण माणूस होता, नुकतंच वरी सोडलेलं प्रेत वाहत 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 खाली आलं, तिथं उतार होता, खाली उतरलं, चळचळ चळचळ कापत होतं, त्या प्रेताची मांडी उघडी केली आणि उजव्या मांडीचं मांस कापलं, कापता कापता कांड कापलं. अवजाने आयुष्यात कधी मच्छर मारला नाही, त्या शास्त्रीला त्या आचार्याला त्या पंडिताला मड्याची मांडी कापायला लावली, आणलं ती चवळ्यात बघ धोबले मांस खायला लावलं. पका दो बोले आप मला अंगार काही हिस्तू कुठे अहो ती लोक लोक होती. दोन दगडे एकावर घेतल्याबरोबर अग्नि प्रज्वलितो भयजा येतो तत्रा यदि मुषताया यत् पुण्या भवजा येते वैश्यान्नरो तत्रा व्रजता सिदाया यत् सर्वोपनीतो मखेश शुद्धां पाक वैश्यान्नरो जायते निष्पति महज्जायो शुद्धोदक अस्तितो जायतो यज्ञरेण भयस्थितायाः. हे इकडचे मंत्र. आता दाव्याला मंत्र म्हणले असतील त्यावेळेला तुम्हाला उपरण्याचं जाणव केलं असेल ब्राह्मणानं, ती एरवी इकून असते ती इकून. अपसव्यो यज्ञो पवितो पिंडो लुप्त पिंडा कागश्राद्धो हिरण्य श्राद्धो शंख श्राद्धो मुच्यते भयो गयव्रजनो हा लुप्त तिलाग्रो जायतो जबाग्रो समर्पिता इति सुरु नारायणो नागबली अप्तिष्ठी त्रिपिंडी सर्वशास्त्रा उच्यतो रक्तचंदन समर्पयामी आरक्तपुष्पम समर्पयामी गंगोदक स्नानम समर्पयामी गयाब्रजो सर्वस्थितो नारायणो पिंडो भयव्याप्ति सर्वा जायते यत्करिष्यते रक्तचंदनम समर्पयामी पितरो भय शांति तत्रा पुनितो या सगोत्री भय भिन्न सतायम सर्वः शर्मन्ने देवला यत् जायते नामने हे लाटे परिवारास्तत जायतो पुनितः यत् गतो गति भय जायतो यत् पुण्यायम करिष्यते पिंडोदकम लुप्ताय देशायाम भारती सुविन्दु तटायाः यत् सर्वो गंगोदक पुनितायाम सर्व पितरो तृप्ताय वासम करिष्यते. हे मग तुम्हाला म्हणले अण्णा या बोटाने गंध लावा, यांनाच तिथला होती, यानं लावायला सांगितलं असं. हे 27 वर्षापूर्वी पाठ केलं पण मेमरी कार्ड चांगलं असल्यामुळे डिलीट होत नाही ना. विठाला विठाला विठाला. ताप म्हणलं ते आणलं ते धुवा म्हणले अग्निपेटीला गाडग्यामध्ये मांस टाकलं, वरून त्याच्यावर एक दगड झाकला, झाडाची पानं आणली. काही झाडाच्या पानात फार सत्व आहे, पळसाच्या पानावर जर पंतरोळीर जेवलं आणि गरम पदार्थ जर पळसाच्या पानावर पळला तर पळसाचं पान काळपट पडते, पण पळसाच्या पानाच्या जेवढ्या शिरा असतात त्या शिरातलं तत्व त्या पदार्थात उतरते. 9 प्रकारचे रोग 28 प्रकारचे रोग पोटातले नाहीसे होतात. म्हणून स्वपात्रे पळस पात्रे भोक्तव्या अस्तितो अन्नपूर्णे स्तेव चहा असं शास्त्र सांगितलं. पळसाचं पाणी इतकं पवित्र, तितक्याच पात्रतेचं केळीचं पाणी. केळीच्या पानावर गरम भात टाका, भात खाल्ला की पान खाली काळं पडतंय, त्याच्यावर सांगितलं शास्त्र आहे आपल्या पाठीमागे. चला मागची जी लोक करत होती ना ती फार नाविन्यपूर्ण काम होतं, फार नाविन्यपूर्ण काम. असे ते पंतराळ्या लावल्या, दोन लावल्या, तीन पण दोन टाकल्या. त्या आचार्याला विचारलं हे पंडित आपको होना, त्याच्या लक्षात आलं शंकराचार्य जेवायलेत. आपली काय कथा आहे, आमची बरीच लोक म्हणतात मी श्राद्धाचं खात नाही, पाकिट कसं घेतो तू श्राद्धाचं खात नाही, त्या पाकिटात बसले होते माणूस नाही का तू या झोपीत अंगावर नाचायचा, तुला श्राद्धाचं खाव वाटलं नाही. महाराज अशा लोकांची श्राद्ध आहे, माळकरी लोक आहेत ह्या लोकांचं अन्न. ज्या कीर्तनासाठी ज्याच्यात कीर्तन झालंय भजन झालंय त्याला असू लय नाटकी लोक. मी काशीला गेलो, मी कपात चहा पित नाही, बुटात पितो का? अरे तू ज्याच्या संग काशीला गेला त्याचे पैसे दिले नाही ना, तो त्याची काशी केली ना, त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही, काय सुमल्या तुला कोण्या नारकात टाकावे, देवाला सुधरायचं नाही. आणि तू काय शास्त्र सांगतो, मी काशीहून आलो, मी याचं खात नाही. बरेच लोक काशीहून आल्यावर लग्न लागल्यावर जेवत नाहीत, आधी जेवतील स्वयंपाक गरम असतो ना. मोठे चालू लोक येत आणि उशिरा जेवल्या मग गार होतो स्वयंपाक. अरे कोणाच्या राज्यातले लोक आहेत तुम्ही? बापू माहित असावा तुकोबाराय वारी करीत असताना एक श्राद्ध चालू होतं, श्राद्ध चालू होतं.